1960च्या दशकात उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी कुटुंबांच्या प्रवासाची संघर्षाची कहाणी शब्दबद्ध करणारं फॉर हिअर ऑर टू गो हे पुस्तक सध्या चर्चेचा विषय आहे. उत्तर अमेरिकाभर भटकंती करून सखोल संशोधनानंतर ही थरारक कहाणी शब्दबद्ध करणाऱ्या या पुस्तकाच्या लेखिका अपर्णा वेलणकर सध्या अमेरिकेच्या भेटीवर आल्या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अनुवादकार म्हणून ख्यातनाम असलेल्या अपर्णाचं फॉर हिअर ऑर टू गो हे पहिलंच पुस्तक स्वतंत्र पुस्तक आहे. त्यासाठी तिनं लिहिलेल्या संशोधनाच्या प्रवासाबद्दल या लेखनाच्या अनुभवाबद्दल आपण अपर्णाशीच गप्पा मारूया. नमस्कार अपर्णा.
नमस्कार.
माझा पहिला प्रश्न आहे, या पुस्तकाचं नाव हा एक खूप कुतूहलाचा विषय आहे, त्याबद्दल थोडं सांगशील?
फॉर हिअर ऑर टू गो हा जगभरातल्या मॅकडोनल्डच्या रेस्टॉरंट्समध्ये विचारला जाणारा एक प्रश्न आहे. त्याचा अर्थ आहे की तुम्ही इथेच थांबून तुम्ही जे फूड ऑर्डर केलं आहे ते इथेच खाणार आहात का बरोबर परत घेऊन जाणार आहात. मी जेव्हा 40-45 वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मानसिकतेची कुंपणं ओलांडून जी मराठी माणसं अमेरिकेमध्ये आपलं नवं जगणं सुरू करायला आली, त्या माणसांना मी जेव्हा अमेरिकावर भेटत होते तेव्हा मला एक सातत्याने जाणवत राहिलं की इथे राहायचं की परत जायचं हा त्यांच्या जगण्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाभोवती त्यांचं संबंध जग फिरत होतं. त्यांच्या सुखदुःखाची सगळी कहाणी ही इथे राहायचं का परत जायचं, आणि परत जायचं असेल तर ते केव्हा परत जायचं, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध म्हणजे या मंडळींच्या संपूर्ण जगण्याची, त्यांच्या सुखदुःखाची, त्यांच्या यशापयशाची कहाणी आहे. आणि म्हणून हे कहाणी लिहून झाल्यावर मला असं वाटलं की मॅकडोनल्ड्समध्ये विचारला जाणारा तो जो प्रश्न आहे तो प्रश्न हेच या माणसांच्या कहाणीचं मूळ सूत्र आहे. आणि म्हणून ते सूत्र मी त्या पुस्तकाच्या शीर्षकाकरता वापरलं. खिशात $8 आणखीन 20 किलो वजनाची बॅग एवढंच घेऊन ही मंडळी अमेरिकेत नशीब काढायला आली होती. आणि या दोन गोष्टी होत्या आणि अज्ञाताला जे होईल त्याला तोंड देण्याइतपत एक मनाचा हिय्या होता. एवढ्या भरवशावर ज्या काळात या माणसांनी ही उडी मारली त्या उडीनंतर एकदम 24 तासाचा फरकच पडला, म्हणजे दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस इतका तो फरक होता. आणि त्या फरकाला तोंड देता देता या माणसांनी जे काही अनुभवलं त्यांच्या त्या अनुभवाची, त्यांच्या संघर्षाची, त्यांनी मिळवलेल्या यशाची आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या एकाकी सुन्न करणाऱ्या अपयशाची सुद्धा अशी ही कहाणी आहे. ती कहाणी म्हणजेच हे पुस्तक फॉर हिअर ऑर टू गो.
अच्छा. माझा दुसरा प्रश्न असा होता, 1960च्या दशकात महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांच्या संघर्षाची कहाणी हा या पुस्तकाचा विषय आहे असं तू आत्ताच सांगितलंस, तर त्यातले या संघर्षातले मुख्य टप्पे तुला कोणते वाटतात?
सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत मोठ्या संख्येने मराठी माणसं आली ती म्हणजे शिकायला आली, ग्रॅज्युएशन करायला, PhD करायला. या सगळ्या लोकांना आपलं ठरलेलं शिक्षण आहे ते शिक्षण घेऊन त्यांना परत जायचं होतं. म्हणजे काही दिवसांनी आपण भारतात परत जाऊ असं ठरवूनच सगळे लोक आले होते. त्याच्यानंतर शिक्षण संपल्यावरती मग नोकरी मिळाली सहजच, कारण अमेरिकेने या मंडळींना शिकायला बोलवलं होतं ते म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा वापर अमेरिका बांधायला, अमेरिका उभारायला त्यांना इथे करायचा होता, म्हणूनच त्यांनी त्यांना इथे बोलवलं होतं. त्याच्यामुळे या लोकांना ग्रीन कार्ड पटकन मिळाली, म्हणजे विमानतळावर आल्या आल्या ग्रीन कार्ड हातात मिळण्याचे ते दिवस होते. त्यामुळे ग्रीन कार्ड त्यांच्याकडे होती, शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्यांना नोकऱ्या मिळाल्या. नोकऱ्या मिळाल्यावरती असं वाटलं की इथे थोडे दिवस राहून बघू, कारण तोवर पहिली जी अपरिचयाची, नौखेपणाची अशी जी एक थोडी भीती होती, बावरलेपणा होता, तो शिक्षणाच्या काळात संपलेला होता. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपण इथे राहून बघू, हा नवा देश जरा एक्सप्लोअर करू. मग नोकऱ्या झाल्यावरती थोडेसे पैसे शिल्लक राहायला लागले, मग असं वाटलं की आपण पैसे शिल्लक टाकू थोडेफार, थोडेफार पैसे जमले की मग भारतात परत जाऊ. मग हळूहळू पाय इथे रुतत गेला आणि मग लग्न झालं. लग्न झाल्यावरती बायका इथे आल्या, काही प्रमाणात सुरुवातीला स्त्रिया पण आल्या होत्या आणि मग लग्न करून त्यांच्याबरोबर त्यांचे नवरे आले आणि मग त्यांचं घर इथे सुरू झालं. घर सुरू झाल्यावरती ह्या सड्यापटिंग एकट्या माणसांना इथल्या जगण्याला एक रेफरन्स आला, एक संदर्भ आला. मग संसार सुरू झाला. हळूहळू या देशाने त्यांना आपलंसं करायला सुरुवात केली होती आणि पहिला परकेपणा हळूहळू गळत चालला होता. त्याच्यामुळे दोघांनी मिळून सगळ्या अज्ञाताला, माहिती नसलेल्या गोष्टींना सामोरं जाणं, संकटांना तोंड देणं आणि मग त्यातून पुढे पुढे जात राहण्याचा आनंद कमावणं असं ह्या जोडप्यांनी सुरू केलं. आणि मग हळूहळू राजाराणीचा इमिग्रंट संसार इथे सुरू झाला. त्याच्यानंतरही पुन्हा भारतात परत जायचं होतं आणि मग एक नवं ध्येय समोर आलं, ते म्हणजे $10,000 शिलकीत टाकू आणि ते पैसे जमल्यावरती आपण परत जाऊ. बरोबर मग मुलं झाली, मग असं वाटलं की नाही मुलांनी आपल्या ह्या देशात नाही वाढता कामा, मुलांना आई आजोबांचे संस्कार असले पाहिजे, त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे. त्यामुळे मुलं टीनेजर झाल्यावरती भारतात परत जायचं असा एक टप्पा होता, तेही शक्य झालं नाही. त्याच्यामुळे मग तोपर्यंत हळूहळू इथे पाय रुजले होते, इथे मराठी मंडळं सुरू झाली होती, सुरुवातीचे अपरिचयाचे दिवस संपले होते, हळूहळू आपल्या ओळखीचे लोक इथे जमायला लागले होते, आणि ह्या मंडळींनी नवख्या देशाला आपला करण्याची प्रोसेस आपल्या आपल्या परीने सुरू केली होती.
बरोबर.
आणि मग हळूहळू या देशाने त्यांना आपलंसं केलं आणि मुलं मोठी व्हायला लागली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक मध्यंतरी नोकरीतले सुरुवातीचे टप्पे पार करून पुढे गेल्याच्या नंतर एक अदृश्य काचेची भिंत जी इमिग्रंट माणसांच्या आयुष्यात येते ती म्हणजे ग्लास सिलिंग.
बरोबर.
तर ते गिरमिट गिरमिट आणि सोलवटून निघण्याचे दिवस आले होते. त्या टप्प्यावर काही माणसं परत गेली, काही माणसं परत गेली होती तर तिकडच्या अपेक्षा भंगाने ती परत आली, आणि मग हळूहळू या देशात त्यांचा पाय रुजत गेला. मग त्यांच्या मुलांच्या वाढीचा काळ आला, तो खूप संघर्षाचा टप्पा या माणसांच्या आयुष्यामधला होता. त्याच्यानंतर मग X=X+1 सिंड्रोम असा एक कॉईन केलेला शब्द आहे इमिग्रंट सायकोलॉजीच्या अभ्यासकांच्या मनामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये. तर म्हणजे परत कधी जायचं? तर प्रत्येक इमिग्रंट, मग तो इंडियन असो, कोरियन असो, चायनीज असो, जो कोणी अमेरिकेमध्ये नशीब काढायला आला, त्या माणसांच्या दृष्टीने परत जायचं वर्ष हे जर X असेल तर X=X+1 म्हणजे मी पुढच्या वर्षी परत जाईल.
बरोबर.
असं करत करत ते टप्पे वाढत गेले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू या देशात पाय रुजत गेले, इथे मुलं मोठी झाली, इथे मुलं वाढली, आणि मग असं वाटलं की आता रिटायर झाला नंतर भारतात परत जाऊ. मग हळूहळू रिटायरमेंट आली आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला भारतात ज्या भारतात परत जायचं होतं तो भारत हा काही केवळ एक भौगोलिक वास्तव नव्हता, तो भारत ही एक मानसिक वास्तव आहे, ते एक भावनिक वास्तव आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात ह्या सगळ्या टप्प्यातून ही मंडळी जात होती, त्या दरम्यानच्या काळात भारत बदलला. भारतामध्ये आई वडील राहत होते, आई वडील गेले, आई वडील गेल्याच्या नंतर एक महत्त्वाचा दुवा भारतामधला संपला. मग स्वतःचं घर होतं पूर्वी, ज्या घरात बालपण गेलं होतं, ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या कॉलेजात आपण मित्रमैत्रिणींच्या बरोबर दिवस काढले, ते सगळे संदर्भ बदलत गेल्यावरती मग हळूहळू या माणसांच्या लक्षात आलं की आता तो भारत उरलेला नाही, उलट आपल्या जगण्याचे सगळे संदर्भ हे या देशाशी जोडले गेलेले. आणि या टप्प्यावर मग अनेक माणसांनी हळूहळू निर्णय घेतला, किंबहुना तो जो निर्णय कधीच झालेला होता त्या निर्णयाचा स्वीकार या मंडळींनी केला की आता अल्टिमेटली शेवटचे घरचे माझे तुझ्या अंगणात त्याचे गाणं आहे. त्या टप्प्यावर अमेरिकेतच आपल्याला राहायचं आहे.
वी आर हिअर टू स्टे,
वी आर हिअर टू स्टे अँड वी आर नॉट हिअर टू गो बॅक.
राईट.
आणखीन मग त्या टप्प्यावरती एक स्वीकार आला आणि त्या स्वीकारानंतर मग आता उत्तर रंगाची तजवीज या माणसांनी या देशामध्ये सुरू केली आहे. अशा सबंध एका मोठ्या कहाणीचा सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, काही प्रमाणात सामाजिक असा आढावा म्हणजे हे पुस्तक आहे.
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मला एक अजून एक पुढचा प्रश्न होता की भारतातून अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसं या पुढच्या पिढ्या पहिल्या पिढीपेक्षा तुला काही वेगळ्या दिसल्या का?
निश्चितपणाने पहिल्यांदा जी पिढी आली ते म्हणजे इथे शिकायला आले होते. त्या पिढीचा काळ वेगळा होता. त्या काळामध्ये त्यांच्या चवीचं अन्न त्यांना इथे मिळत नव्हतं. तुरीची डाळ, कोथिंबीर, साध्या रोजच्या जेवणातल्या वस्तू त्यांना इथे मिळत नव्हत्या. ओळखीची गाणी नव्हती, ओळखीची नाटकं नव्हती, तंत्रज्ञान मदतीला नव्हतं, फोन करणं पण मुश्किल होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने भौगोलिक दुरावा ज्याला म्हणतात अशा काळात ही माणसं इथे जगली. त्याच्यामुळे त्यांचा संघर्षाचे सगळे संदर्भ हे त्या भौगोलिक दुराव्याशी जोडले गेलेले होते. भौगोलिक आणि सांस्कृतिक दुराव्याशी त्यांच्या वाट्याला एक खूप मोठा एकटेपणा आला आणि तो एकटेपणा त्यांना स्वतःच्या बळावर सांधावा लागला. त्यांना स्वतःला स्वतःची बेटं इथे तयार करावी लागली, स्वतःचे संदर्भ जगण्याचे इथे तयार करावे लागले. पण त्याच्यानंतर ज्या पिढ्या येत गेल्या त्या पिढ्यांना काळाने खूप मदत केली, त्या पिढ्यांना तंत्रज्ञानाने खूप मदत केली. म्हणजे नंतर 70s एक मोठी पिढी आली, नंतर मग 80s अखेरीला म्हणजे 85 नंतर हळूहळू .com जनरेशन सुरू झाली आणि मग Y2K लोक खूप मोठ्या प्रमाणावरती इकडे आले आणि मग तर H1 लाट अमेरिकेमध्ये आली. या सगळ्या 3-4 पिढ्यांच्या मध्ये मराठी माणसं संख्येने खूप होती.
बरोबर.
पण हे लोक जे आले ते चांगल्या पगाराच्या ऑफर्स खिशात घेऊन, नोकऱ्या घेऊनच ते अमेरिकेमध्ये आले. त्यामुळे त्यांच्या वाट्याला आर्थिक संघर्ष आला नाही. ज्या काळात ते अमेरिकेत आले त्यांच्या मागे तंत्रज्ञानाचा भक्कम आधार होता. म्हणजे जवळपास फुकट रोजच्या रोज भारतामध्ये बोलणं, संपर्क करणं, संपर्काची अनेक साधनं त्यांना उपलब्ध झाली. त्यांच्यासाठी त्यांचे सिनेमे तिकडून इकडे आले, त्यांची नाटकं तिकडून इकडे आली. त्यामुळे त्या अर्थाने तुम्ही पुण्यात राहता का सॅनोजेला राहता याला काही फार रेफरन्स उरला नाही.
बरोबर.
त्याच्यामुळे त्यांची कहाणी पहिल्या पिढीच्या कहाणीपेक्षा खूप वेगळी आहे. पण ह्याचा अर्थ त्यांच्या वाड्याला संघर्ष आला नाही का? निश्चितपणाने आला. इमिग्रंट्स कोणत्याही देशाच्या पाठीवर, कोणत्याही देशातून कोणत्याही देशात जाणाऱ्या इमिग्रंट्सच्या पहिल्या पिढीच्या वाट्याला येणारा संघर्ष हा मुख्यत्वे करून भावनिक आणि मानसिक संघर्ष असतो, सांस्कृतिक संघर्ष असतो.
बरोबर.
पुढच्या पिढ्या या पहिल्या पिढीच्या खांद्यावरती उभ्या होत्या, त्यामुळे त्यांना तो एक मोठा ॲडव्हान्टेज मिळाला आणि त्यांच्या मदतीला तंत्रज्ञान आलं.
बरोबर.
त्यामुळे त्यांचे संघर्ष नव्हते का, त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक वेगळा संघर्ष होता, पण त्यांचे संघर्ष हे मुख्यत्वे करून आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचे होते. म्हणजे त्यांच्या संघर्षाला जी परिमाणं आली ती अमेरिकेचे आणि भारताचे संबंध कसे आहेत, आर्थिक चक्र कशा वेगाने फिरत आहेत, रेसेशन येतं आहे का थोडंसं दुरावलं जातं आहे, या सगळ्या आर्थिक आणि सामाजिक संदर्भात या माणसांना जगावं लागलं. त्यामुळे तांत्रिक, आर्थिक आणि राजकीय समीकरणं जशी बदलत गेली तसतसं या माणसांच्या जगण्यातले संदर्भ बदलत गेले. त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष हा मुख्यत्वे करून नव्या आर्थिक व्यवस्थेचा संघर्ष होता, नव्या ग्लोबलाइज्ड जगाचा संघर्ष होता आणि तो आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पिढ्यांची प्रत्येक पिढीची वेगळी कहाणी आहे आणि प्रत्येक पिढीचा वेगळा संघर्ष आहे, तसंच प्रत्येक पिढीचं वेगळं यश पण आहे.
अपर्णा, तू इतकी छान बोलतेस आणि या तुझ्या पुस्तकाचा बद्दल तू आम्हाला इतकी छान माहिती देतेस. याच्या पुढचा प्रश्न मला असा होता की तुझं पहिलं पुस्तक इतकं गाजलं आणि वाचकांनी ते डोक्यावर घेतलं, त्यांना अतिशय ते प्रिय झालं, आता पुढच्या योजनांबद्दल आम्हाला काही सांगशील?
पुढची जी माझी मुख्य योजना आहे ती म्हणजे इथे जन्मलेले जे भारतीयांची पहिली पिढी आहे, म्हणजे 60s जे इमिग्रेट होऊन इथे आले त्यांची मुलं, जी खऱ्या अर्थाने फर्स्ट इंडियन अमेरिकन जनरेशन आहे, इथे इथे वाढलेली, इथे जन्मलेली, या देशाची नागरिक असलेली बाय बर्थ, तर त्यांच्या एकूण सगळ्या प्रवासाचा एक अभ्यास करावा असं माझ्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फक्त मराठी असं न घेता इंडियन, भारतीय असा एक वेगळा संदर्भ घेता येईल का असा मी विचार करते आहे. पण तो खूप मोठा प्रकल्प आहे. त्याच्या आधी मी एक काम करते आहे, ते म्हणजे H1 आणि H4, म्हणजे H1B विजा घेऊन अमेरिकेत येणारे, अमेरिकेत काम करायला येणारे स्त्री अगर पुरुष, आणि त्यांच्याबरोबर डिपेंडंट विजा घेऊन त्यांच्या मोस्टली बायका किंवा अनेकदा पुरुषसुद्धा जे त्यांच्याबरोबर आले, नवरे किंवा बायका, तर त्यांचं जगणं, त्यांनी अमेरिकेत जे काही बघितलं, त्यांनी अमेरिकेत जे काही अनुभवलं आणि त्यांच्या वाट्याला जो वेगळा संघर्ष आला, त्यांची कहाणी ही एक खूप वेगळ्या संदर्भातली कहाणी आहे. ती आजच्या जगण्याची कहाणी आहे. ती कहाणी त्यांच्या जगण्यातले चढउतार, त्यांच्या जगण्यातले यशापयश आणि त्यांच्या जगण्याचे संदर्भ याचा अभ्यास करावा असं माझ्या मनात सध्या आहे. तर असे दोन नवे प्रकल्प माझ्या नजरेसमोर आहेत, बघूया आता कधी ते आता वेगळे होतात.
व्हेरी गुड. तुझ्या या दोन्ही नवीन प्रकल्पासाठी आमच्या शुभेच्छा आणि आम्ही वाट बघू ही नवीन पुस्तकं तुझी आम्हाला कधी वाचायला मिळत आहेत. आज तू आम्हाला तुझा वेळ दिलास, आम्ही तुझे अतिशय आभारी आहोत आणि आपण पुन्हा भेटूया.
धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच.